Jazz.com. शिवाजी महाराज सिद्धीला अत्यंत शिताफीने चकवा देऊन विशाळगडाच्या दिशेने गेले. ही बातमी जेव्हा सिद्धीला समजली तेव्हा अर्थातच तो हताश आणि रागाने अस्वस्थ झाला. त्याने लगेचच आपली तुकडी महाराजांच्या पाठलागावर पाठवली. आपले आघाडीचे सेनानी सिद्धी मसूद, फाजल खान आणि सरजा खान यांना महाराजांचा पाठलाग करण्यास त्यानं पाठवलं. परंतु महाराजांनी विशाळगडाच्या वाटेवर आता बराच पल्ला गाठला होता. प्रचंड पाऊस, रस्त्यावरचा चिखल, रात्रीचा अंधार यामुळे महाराजांना अनेक अडथळे येत होते. शिवाजी महाराज निघाले ती वेळ साधारणपणे रात्री 10 वाजण्याची होती. यावेळी पुन्हा आपल्याला शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे आणि शूर सहकारी यांच्या पराक्रमाची प्रचिती येते. वीर बाजीप्रभू देशपांडे आणि इतर मावळे रात्रभर शिवाजी महाराजांची पालखी घेऊन ऊर फुटेपर्यंत धावत होते. आता सकाळ होत आली होती आणि महाराज विशाळगडापासून काही अंतरावर गजापूरच्या खिंडीत पोहोचले होते. पण संकट त्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. एका बाजूला सिद्धी जोहरचं सैन्य शिवाजी महाराजांच्या मागे येतच होते, पण त्याचवेळी पालवणचा जयवंतराव दळवी, सुर्वे हे आदिलशाही सरदार विशाळगडाला वेढा घालून बसले होते. पुन्हा वेढा. हा प्रसंग खरंच शिवाजी महाराजांच्या कसोटीचा काळ होता आणि हा वेढा तोडून शिवाजी महाराजांना आता विशाळगडावर जायचं होतं. संकटावर संकट महाराजांवर येत होती आणि त्याच वेळेला मावळ्यांची प्रचंड निष्ठा आणि आत्मविश्वास महाराजांच्या सोबत होता. काहीही झालं तरी महाराजांना या संकटातून सोडवायचंच हा चंगच मावळ्यांनी बांधला होता. मागून येणारे सैनिक अत्यंत वेगाने येत होते. वीर बाजीप्रभू देशपांडेंनी हा प्रसंग ओळखला आणि प्रसंगावधान दाखवत त्यांनी शिवाजी महाराजांना विशाळगडावर जाण्यास सांगून स्वतः केवळ 300 मावळ्यांसहित खिंड रोखून उभे राहिले. बाजीप्रभूंनी दाखवलेल्या या निष्ठेची आणि प्रसंगावधानाची दखल इतिहासाला घ्यावीच लागली. बाजीप्रभू स्वतः गजापूरच्या खिंडीत सिद्धी मसूद आणि फाजल खान यांच्या वाटेवर उभे ठाकले. विशाळगडावर पोचताच शिवाजी महाराजांनी तोफा डागाव्यात आणि संदेश द्यावा हे ठरले. गजापूरच्या खिंडीच्या अरुंद रचनेमुळे शत्रूची चांगलीच अडचण झाली. बाजीप्रभूंच्या तुकडीला वेढा देणं शत्रूला शक्य झालं नाही, कारण खिंडीची रचना अत्यंत अरुंद होती. मावळे रात्रभर पळत होते. मुसळधार पावसातून, दगडगोटे आणि चिखलमातीतून, रानावनातून पळालेले मावळे एवढ्या कष्टानंतरही लढायला सज्ज होते. यावरूनच शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये असलेल्या प्रतिमेची आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाची कल्पना येते. शिवाजी महाराज विशाळगडाच्या दिशेनं जात होते. इकडे बाजीप्रभू अत्यंत त्वेषाने शत्रूवर तुटून पडले. एक एक मावळा शत्रूशी आपला सारा जोश आणि पराक्रमपणाला लावून भिडत होता. बाजीप्रभूंच्या शरीरावर असंख्य जखमा झाल्या होत्या, पण त्यांचे कान विशाळगडाच्या तोफांकडे होते. एक एक मावळा स्वराज्याच्या कामी येत होता. बाजीप्रभू लढत होते. जखमांनी फाटलेले आपले शरीर घेऊन ते शत्रूला सळो की पळो करून सोडत होते. बाजीप्रभूंना केवळ आणि केवळ तोफांच्या आवाजाचे वेध लागले होते. बाजी लढत होते आयुष्याची बाजी लावून. एका अत्यंत निष्ठावान योद्ध्याची ही स्वामीनिष्ठा पाहून शत्रूचे सैन्यही हवालदिल झाले असेल. बाजीप्रभू लढतच होते आणि त्यांनी तोफांचा आवाज ऐकला. आता आपलं कार्य संपल्याचं समाधान बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर झळकलं. त्यांनी प्राण सोडला. उरलेल्या मावळ्यांनी आपली लढाई थांबवली आणि बाजीप्रभूंचे शव घेऊन ते जंगलातून निघून गेले. तो दिवस होता 13 जुलै 1659. गजापूरची खिंड खऱ्या अर्थाने पावन झाली होती. बाजीप्रभू आणि इतर मावळ्यांच्या रक्ताने गजापूरच्या खिंडीला थरारून सोडले होते आणि म्हणूनच शिवाजी महाराजांनी या खिंडीला पावन खिंड असे नाव दिले. शिवाजी महाराज अत्यंत दुःखी झाले. आपला अत्यंत निष्ठावान मावळा स्वराज्याच्या कामी आला याचा त्यांना प्रचंड अभिमान वाटला. सिद्दी जोहरचा सेनानी सिद्दी मसूद आणि फाजल खान विशाळगडापाशी पोहोचले. पण विशाळगडाचा दुर्गम परिसर बघून ते काय समजायचे ते समजले आणि तिथून त्यांनी काढता पाय घेतला. महाराज विशाळगडावर सुखरूप पोहोचले होते. जुलैच्या शेवटी शिवाजी महाराज विशाळगडाहून रायगडावर पोहोचले. तिथे त्यांनी जिजाऊ मासाहेबांचा आशीर्वाद घेतला. एका संकटातून शिवाजी महाराज सही सलामत सुटले, पण अजूनही शाहिस्ते खान पुण्यात ठाण मांडून बसला होता. त्याची खबर घेणं अजूनही बाकी होतं. महाराज आता शांत डोक्याने विचार करू लागले. मुघल आणि आदिलशाही या दोन्ही शत्रूंशी एकाच वेळी भिडणं अशक्य आहे हे एव्हाना त्यांना समजलं होतं. शिवाजी महाराजांनी जड अंतःकरणाने पन्हाळा 1660 सप्टेंबरमध्ये आदिलशहाला परत केला. तसं करणं भागच होतं, कारण एक पाऊल मागे टाकून मोठी झेप घेता येतं हे शिवाजी महाराजांना समजलं होतं. महाराजांनी आता अत्यंत काळजीपूर्वक मोहिमा आखल्या. एका तुकडीचं नेतृत्व नेताजी पालकर यांना देऊन त्यांना मुघलांविरुद्ध लढा द्यायला सांगून स्वतः सैन्यासह आदिलशहानं घेतलेल्या कोकण मुलखावर ते चालून गेले. ही त्यांची भरारी आदिलशहाच्या डोळ्यात पाणी आणणारी होती. त्यांनी थेट दाभोळ, पाली, संगमेश्वर, चिपळूण ही ठिकाणं ताब्यात घेतली. या ठिकाणांहून मिळालेली संपत्ती आता शिवाजी महाराजांना मुघलांच्या विरोधात वापरता येणार होती. 19 एप्रिल 1661 रोजी शिवाजी महाराजांनी शृंगारपूर हे छोटं राज्य आपल्या ताब्यात घेऊन त्याला मराठी राज्याला जोडलं. 1661 उन्हाळ्याचा कालावधी शिवाजी महाराजांनी कोकणातील वर्धनगड इथंच घालवला. आता वेळ होती इंग्रजांना धडा शिकवण्याची. पन्हाळगडाच्या वेढ्याच्या वेळी सिद्दीला तोफा आणि दारुगोळा पुरवून त्यांनी शिवाजी महाराजांचा रोष ओढवून घेतला होता. आणि या चुकीची शिक्षा त्यांना शिवाजी महाराजांच्याकडून भोगावी लागली. ती अशी की हेनरी रेव्हिंग्टन, रिचर्ड टेलर, रॅडॉल्फ टेलर आणि फिलिप जिफॉर्ड यांना शिवाजी महाराजांनी कैद केलं. शाहिस्ते खान आता त्याच्या मोहिमांची आखणी करून त्यावर अंमल करू लागला. कल्याण भिवंडीत त्याचा मराठी सत्तेशी मोठा संघर्ष झाला. त्यानं मैदानी मुलुख आपल्या ताब्यात घेतला असला तरी अजूनही किल्ले शिवाजी महाराजांकडेच होते. कल्याण भिवंडी शाहिस्ते खानाच्या ताब्यात आली 1661 मध्ये. पण शिवाजी महाराजांच्या ताब्यातील माहुली आणि कर्नाळा या किल्ल्यांना मात्र मुघल हात लावू शकले नाहीत. अशाच प्रकारे 1661 मध्ये मुघलांनी देवरीच्या किल्ल्यावर आक्रमण केले. पण किल्ल्यावरून झालेल्या जोराच्या प्रतिकारामुळे मुघल माघारी हटले. शिवाजी महाराजांनी कोकण ताब्यात घेतल्यामुळं आदिलशहा चिंताग्रस्त होताच. पण त्याला जास्त काळजी होती ती शाहिस्ते खान म्हणजेच मुघल आपल्या सीमांवर पोहोचल्याची. त्यामुळे तूर्तास तरी आदिलशहाला शिवाजी महाराजांच्या हालचाली शांतपणे बघण्याशिवाय पर्याय नव्हता. 1662 दरम्यान शाहिस्ते खान पुण्याचा ताबा घेऊन बसला होता. तिथला मैदानी मुलुख त्याच्या ताब्यात होताच. पण दिलासा देणारी बाब ही होती की सिंहगड, लोहगड आणि तोरणा हे बलाढ्य किल्ले शिवाजी महाराजांच्या ताब्यात होते. किल्ल्यांची ताकद शिवाजी महाराजांना खूप लहान वयातच कळली होती. आणि आता तर राजकीय परिस्थितीचे अत्यंत हुशारीने आकलन ते करू शकत होते. किल्ले ताब्यात घेऊन शत्रूवर वचक निर्माण करता येतो हे त्यांनी ओळखले होते. शाहिस्ते खान आता शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर हल्ले करेनासा झाला. चाकणच्या किल्ल्यावर बसलेला दणका त्याला एक धडा देऊन गेला होता. फार मोठी मनुष्यहानी त्याला सहन करावी लागली होती. तिकडे औरंगजेबाला काहीच चांगली बातमी मिळत नव्हती. किरकोळ छापेमारीशिवाय शाहिस्ते खानाचं सैन्य काहीही करू शकत नव्हतं. औरंगजेब इतका अस्वस्थ झाला होता की त्याने जोधपूरचा राजा जसवंत सिंग याला शाहिस्ते खानाच्या मदतीला पाठवलं. पण तरीही शाहिस्तेखानाला काहीच करता येत नव्हतं।